नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी सांगला की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या सरकारान आतंकवाद, उग्रवाद आणि नक्सलवाद सोपपाच्या वाटेर आसा. सुगम्य भारत अभियानावरवी दिव्यांगजनांक सशक्त करून तांचो समान सहभाग सुनिश्चित करपाचो सरकार यत्न करता अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हिणें सांगलां. आयज संवसारीक उदका दीस मनयतात आनी इंडियन प्रिमियर लीग 2025 18वी आवृत्ती आयज सावन सुरू. उक्तावणाचो खेळ कोलकाता नायट रायडर्स आनी रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आड आयज सांजे कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमात जातलो. आता पुराय खबरो. केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला सरकारान आतंकवादाचेर शुन्य सहिष्णुताय धोरणाची पुष्टी केल्या अशें सांगला. काल राज्यसभेत घर मंत्रालयाच्या कामगिरीचेर जाल्ले चर्चेक जाप दितना मंत्री शहा हांणी फाटल्या 10 वर्सात सरकारान राजकीय इच्छा आनी तंत्रज्ञानाचो वापर करून राष्ट्राची सुरक्षितताय घटमूट केल्या अशें सांगले. देशाच्या प्रगती आनी उदरगतीक आडमेळी हाडपी 3 व्हड आव्हानांक तोंड दिवचे पडटा. जम्मू काश्मीरात आतंकवाद, डावपेचवादी अतिरेकी आणि ईशान्येकडले बंड ह्या सगळ्या आव्हानांक सरकारान हाताळा असे ताणी सांगले. एनडीए सरकाराच्या काळात जम्मू काश्मीरात आतंकवादाक लागून मरण येवपाचे प्रमाण 70% उणे जाला आणि आतंकवादी घडणुकोय व्हडा प्रमाणात देवल्यात असे ताणी नदरेक हाडले. कलम 370 रद्द करून नरेंद्र मोदी सरकारान संविधान तयार करपाचे एक संविधान एक ध्वज हे सपन पुराय केले. उरी आणि पुलवामा हांगा झाल्ल्या आतंकवादी हल्ल्या उपरांत 10 दिसां भितर भारतान पाकिस्तानाचेर हल्लो केल्ल्याचे ताणी स्पष्ट केले. फुडल्या वर्सा मार्च मेरेन भारतातलो नक्सलवाद ना जातलो हाचेर घर मंत्र्यांनी भर दिला. नक्सलबाधित वाठारांनी रस्त्यांची जोडणी आणि इंटरनेट सुदारल्या, नव्यो बँको आणि एटीएमा उघडल्यात. सत्तेर आयले उपरांत मोदी सरकारान ईशान्येक आशिल्ल्या सगळ्या सशस्त्र संघटनांकडेन औपचारीक उलोवणी केल्या अशें ताणी सांगले. 2019 आयज मेरेन 12 महत्वाच्यो शांतताय कबलाती जाल्यात अशें ताणी मुखार सांगला. 10,900 तरणाटे शस्त्रां सोडून मुखेल प्रवाहात आयल्यात अशी माहिती ताणी सभागराक दिली. देशाच्यो सिमो आणि अंतर्गत सुरक्षा घटमूट करपा खातीर सर्वोच्च बलिदान दिवपी हजारांनी राज्य पुलीस आणि केंद्रीय सैन्य दळाच्या कर्मचाऱ्यांचे ताणी उपकार मानले. घुव्या वक्तांचेर कारवाय करतना फाटल्या वर्सा 14,000 कोटी रुपया परस चड मोलाची 23,000 किलो घुवळी वखदां नष्ट केल्यात. ड्रोन उपगिरो आणि आधुनिक तंत्रज्ञानाचो उपेग करून घुवळी वखदांच्या धोक्याक तोंड दिवपाक लागल्यात अशें घरमंत्र्यांनी सभाघरात सांगले. वंचित वर्गाकडेन आशिल्ली संवेदनशीलताय देशाची वा समाजाची प्रतिष्ठा थारायता अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हिणें सांगला. काल सांजे राष्ट्रपती भवनात जाल्ल्या पर्पल फेस्ट कार्यावळीक मार्गदर्शन करतना तिणें सांगले की करुणा, समावेशकताय आणि एकचार ही भारतीय संस्कृतायेची मूल्यां आसात. वेगवेगळ्या दिव्यांगजन आणि लोकांच्या जिवितांचेर तांचो परिणाम हाचे विशीं जागृताय करप आणि समाजात दिव्यांग व्यक्तींची समजूत, मान्यताय आणि आसपाव वाढोवपाचो हेत पर्पल फेस्टाचो आसा. सुगम्य भारत अभियानावरवी दिव्यांगजनांक सशक्त आणि समान सहभाग सुनिश्चित करपाचो सरकार यत्न करता हाचे विशीं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी खोस उक्तायली. सामाजीक न्याय आणि सशस्त्रीकरण मंत्रालयाच्या खाला दिव्यांग व्यक्तींच्या सशक्तीकरण खात्यान काल नवी दिल्लीच्या राष्ट्रपती भवनातल्या अमृत उद्यानात दिव्यांगजनांच्या प्रतिभेची परब मनोवपी दिसभर चलपी पर्पल फेस्ट घडोवन हाडले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या फेस्टाक भेट दिवन सांस्कृतीक कार्यावळींच्यो साक्षीदार जाल्यो. समाजीक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री वीरेंद्र कुमार हांणी कार्यावळीच्या उक्तावण अधिवेशनाचे अध्यक्षपद सांभाळे. प्रसार माध्यमांकडेन उलयतना मंत्री वीरेंद्र कुमार हांणी सांगले की 2016 वर्सा दिव्यांगत्व आशिल्ल्या व्यक्तींचे हक्क कायदो सुरू जाले उपरांत ह्या कायद्यान दिव्यांग व्यक्तीमदी सुलभताय, आत्मविश्वास आणि आत्मनिर्भरताय खूप वाढयल्या. तांकां सशक्तीकरणाची खात्री जाल्या. ताणी मुखार सांगले की ह्या वर्साच्या पर्पल फेस्टात 65,000 नोंदणी जाल्या, तातूंत सुमार 25,000 सक्रीयपणान वांटो घेतिल्लो. ह्या कार्यावळीत मंत्र्यांनी दिव्यांग व्यक्तींनी तयार केल्ल्या उत्पादनांचे प्रदर्शन विक्रीक भेट दिली. संवसारीक उदका दीस आयज मनयतात. हो दीस गोड्या उदकाचें म्हत्व सांगता आनी उदका संसाधनाचें शाश्वत वेवस्थापन करपाचो दीस थारता. संवसारभरांतल्या उदकाच्या संकश्टाक तोंड दिवपा खातीर जागृताय करप आनी कृती करपाक प्रेरणा दिवप हो ह्या संवसारीक कार्यावळीचो हेत आसा. 2030 मेरेन सगळ्यां खातीर उदक आनी नितळसाण सुनिश्चित करपाचो हेत आशिल्ल्या शाश्वत उदरगत ध्येयाकडेन हाचो संबंध आसा. संवसारीक घोड्या उदकाची पुरवण सांबाळपाक हिमखंडाची म्हत्वाची भुमिका आनी हवामान बदला मुखार संवर्धन करपाची उपायांची बेगोबेग गरज हाचेर भर दिवन अंदू वर्सा संवसारीक उदका दिसाचो विशय हिमखंड संरक्षण असो दवरला. देशभरात आनी संवसारभर उदका संवर्धनाविशी जागृताय करपा खातीर जायत्यो कार्यावळी जातात. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
इलेक्ट्रॉनिक संगीत निर्माते आनी डीजे उपकार करून लक्ष दियात. वेव्ज 2025 चॅलेंजांत वांटेकार जावपा खातीर बेगोबेग तयार जायात. रेझोनेट द ईडीएम चॅलेंज नाव नोंदणी खातीरची मुजत 31 मार्च 2025 मेरेन वाडयल्या. इलेक्ट्रॉनिक संगीता मदल्या तुमच्या प्रतिभेचे संसारीक पावण्यार प्रदर्शन करून नामना जोडपाची संद वगडावू नाकात. चड माहिती खातीर भेट दियात wavesindia.org.
आता मुखावेल्यो खबरो. भारत युरोपीय संघाचो चौथो दर्यावेलो सुरक्षा संवाद काल नवी दिल्लीत जालो. भारतीय शिष्टमंडळाचे फुडारपण विदेश वेव्हार मंत्रालयातले संयुक्त सचिव मुआनपुई सायावी आणि युरोपीय संघटनेच्या शिष्टमंडळाचे फुडारपण युरोपीय विदेश वेव्हार कृती सेवेचे सुरक्षा आणि संरक्षण धोरण संचालक मासिज स्टाजेजेक हाणे केले. समावेशक वाड आणि जागतिक बऱ्यापणा खातीर फावो असे सुरक्षित दर्यावेले वातावरण तिगोवन दवरपाचे मार्ग दोनूय वटांनी विचारात घेतले. भारत आणि मंगोलियान आपली रणनीती भागीदारी घटमूट करपाची वचनबद्धताय परतून दाखवल्या. काल दोनूय राष्ट्रांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी द्विपक्षीय संबंधांचेर व्यापक नियाळ घेतलो. मुखेल क्षेत्रातल्या सहकार्याचेर चर्चा केली आणि राजनयिक संबंधांच्या 70व्या वर्साच्या नियोजना खातीर उचेल्या पावडावेल्या संलग्नतायेची येवजण आखली. दोन्ही देशांमधल्या द्विपक्षीय संबंधांचो नियाळ घेवपा खातीर नवी दिल्लीत विदेश वेव्हार मंत्रालयाचे सचिव जयदीप मझुमदार आणि मंगोलियाच्या विदेश वेव्हार मंत्रालयाचे राज्य सचिव हांचे मदी सल्लागार बसका जाली. द्विपक्षीय रणनीती भागीदारी आनी घटमूट करप आनी उचेल्या पावडावेली संलग्नताय तिगोवन दवरपाविशी दोनूय वटांनी चर्चा जाली. इंडियन प्रिमियर लीग आयपीएल 2025ची 18वी आवृत्ती आयज सावन सुरू जाता. उद्घाटन मॅचीत डिफेंडींग चॅम्पियन कोलकाता नायट रायडर्स आनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हांचे मदीं आयज सांजे कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमांत खेळ जातलो. आयज सांजे 7:30 वरांचेर ही मॅच सुरू जावपाची आसा. उपरांत आयज सांजे उक्तावण सुवाळो जातलो. 74 मॅचींनी 10 पंगडांचो आसपाव आशिल्ल्या ह्या सर्तीचो समारोप 25 मे ह्या दिसा जातलो. भारतीय हवामान खात्यान फाल्यां मेरेन उदेंत आनी ईशान्य भारतात जगला वांगडाच गडगड आनी वारे मारपाचो अदमास उक्तायला. तशेंच ह्याच काळांत दक्षिण द्विपकल्प भारताच्या जायत्या वाठारांनी गडगडासयत पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. हवामान खात्याच्या म्हणण्या प्रमाण आयज उदेंत मध्य प्रदेश, छत्तीसगड, मध्य महाराष्ट्र, अस्तंत बंगाल, सिक्कीम, बिहार, झारखंड आनी ओडिशा हांगा गडगड जगला आनी वादळी वाऱ्यासयत हलको ते मध्यम प्रमाणात पावस पडटलो. तशेंच आयज तमिळनाडू, पुडुचेरी आनी करायकल ह्या वाठारांनी आनी कोंकण, गोंय आनी दर्यादेगेवेल्या गुजरातांतल्या कांय वाठारांनी उष्ण आनी दमट हवामानाची परिस्थिती आसपाची शक्यताय आसा. हवामान खात्याच्या म्हणण्या प्रमाण फुडल्या 3 दिसांत उदेंत भारतात चडांत चड तापमान 3 ते 4 डिग्री सेल्सियस देंवपाची शक्यताय आसा. आता खबरो सोंपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. केंद्रीय घरमंत्री अमित शहा हांणी सांगला की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या सरकारान आतंकवाद, उग्रवाद आनी नक्सलवाद सोंपपाच्या वाटेर आसा. सुगम्य भारत अभियानावरवी दिव्यांगजनांक सशक्त करून तांचो समान सहभाग सुनिश्चित करपाचो सरकार यत्न करता अशें राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हिणें सांगलां. आयज संवसारीक उदका दीस मनयतात. आणि इंडियन प्रीमियर लीग 2025 18वी आवृत्ती आजसाहून सुरू. उक्तावणाचा खेळ कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या आड आज सांजे कोलकाताच्या इडन गार्डन स्टेडियमार जातलो. इथल्या ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीच्या खबरा विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमका ऐकुपाक मेळटले आज सांजे 6:30 वरांचेर. नमस्कार.